दुसरे इतिहास अध्याय 10 रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यासाठी सर्व इस्रायल लोक तेथे गेले होते. यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोना पुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा पुत्र. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला. तेव्हा इस्रायल लोकांनी यराबामालाही आपल्या बरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्रायल लोक रहबामाकडे आले. त्यास ते म्हणाले, रहबामा, तुमच्या पित्याने आमचे जू फार भारी केले होते, तर आता आपल्या पित्याने लादलेली कठीण सेवा व आम्हावरील भारी जू आता हलके करा, म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेत राहू. यावर रहबाम त्यांना म्हणाला, तुम्ही 3 दिवसांनी परत या. तेव्हा लोक निघून गेले. राजा रहबामाने मग आपला पिता शलमोनाच्या पदरी असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळीशी चर्चा केली. रहबाम त्यांना म्हणाला, मी या लोकास काय उत्तर द्यावे, या बाबतीत मला तुमचा सल्ला हवा आहे. तेव्हा ती वयोवृद्ध मंडळी रहबामाला म्हणाली, तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील. पण रहबामाने त्यांचा हा सल्ला मानला नाही. मग तो आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्या बरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळीशी बोलला. रहबाम त्यांना म्हणाला, तुम्ही मला काय सल्ला द्याल, आपण लोकास काय सांगावे, त्यांना आपले ओझे हलके करून हवे आहे. माझ्या पित्याने त्यांच्या मानेवर ठेवलेले जू आता त्यांना मी हलके करायला हवे आहे. तेव्हा त्यांच्या पिढीची ती युवा मंडळी रहबामाला म्हणाली, तुमच्याकडे आलेल्या लोकास तुम्ही असे सांगावे, लोक तुम्हास म्हणतील की मानेवर जू ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी आम्हास कठोर जिणे जगावयास लावले, तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हास वाटते. पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षा जाड असेल, माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ना, मी तर ते अधिकच भारी करणार आहे. माझ्या पित्याने तुम्हास चापकांचे फटकारे मारले, मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन. यराबाम आणि सर्व लोक 3 दिवसांनी रहबामाकडे आले. राजा रहबामाने त्यांना तसेच सांगितले होते. रहबाम त्यांच्याशी यावेळी उद्धटपणे बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही, तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो लोकास म्हणाला, माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले, ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हास चापकाने शासन केले असेल, पण मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन. राजा रहबामाने लोकांचे ऐकून घेतले नाही. तो असे बोलला कारण हा बदल परमेश्वरानेच घडवून आणला होता. अहिया मार्फत परमेश्वर यराबामाशी जे बोलला होता ते प्रत्यक्षात यावे म्हणूनच त्याने अशी वेळ येऊ दिली. अहिया हा शिलोनी लोकांपैकी होता आणि यराबाम नबाटाचा पुत्र होता. राजा रहबामाने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्रायल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणाले, आम्ही काय दाविदाच्या घराण्यातले आहोत का? मुळीच नाही. इशयाचा पुत्र आमचा वतन भाग आहे का? नाही. तेव्हा इस्रायल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊया, या दाविदाच्या पुत्राला आपल्या घरच्यांवर राज्य करू द्या. सर्व इस्रायल लोक मग घरोघर गेले. पण यहुदाच्या नगरांमध्ये राहणारे काही इस्रायल लोक होते, रहबाम त्यांच्यावर राज्य करीत राहिला. हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामाने त्यास इस्रायल लोकांकडे पाठवले, पण इस्रायल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्यास मरेपर्यंत मारले. इकडे रहबामाने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरुश्लेमेला पळून गेला. तेव्हापासून आज तागायत इस्रायलाने दाविदाच्या घराण्याशी बंड केले आहे.